नमस्कार, मी नेहा कुलकर्णी। ऐकूया काही ठळक घडामोडी। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मार्चमध्ये घेतलेला माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला। यंदा या परीक्षेत 95.81% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे 99.1% लागला आहे। आत्मनिर्भर भारत धोरणाचं उद्दिष्ट देशातल्या प्रतिभेला प्रोत्साहन देणं आणि रोजगार क्षमता वाढवणं आहे असं प्रधानमंत्री भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी म्हणाले। एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते। सरकारने थेट लाभ हस्तांतराच्या माध्यमातून आतापर्यंत 38 लाख कोटी रुपये लोकांना दिल्याचंही मोदी यांनी सांगितलं। विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अभिजित पानसे यांची उमेदवारी जाहीर केली आहे। मनसेचे सरचिटणीस शिरीष सावंत यांनीही घोषणा केली। विधान परिषदेच्या 4 जागांसाठी 26 जून रोजी मतदान होणार आहे। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या नालेसफाईची पाहणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केली। पावसाळ्यापूर्वी ही सगळी कामं पूर्ण करावी अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत। भारतीय खेळाडू दीपा कर्माकरनं उझबेकिस्तानमध्ये ताशकंद इथल्या आशियाई चॅम्पियन स्पर्धेत महिलांच्या व्हॉल्टमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे। दीपानं 13.56% गुणांसह हा विजय मिळवला आहे। या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू आहे। पुण्याच्या कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शे कार अपघातात पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या न्यायपूरक विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ अजय टावरे आणि डॉ श्रीहरी हरलोर यांना अटक केली आहे। अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। गुजरातच्या राजकोट इथं गेम झोनला लागलेल्या आगप्रकरणी गुजरात सरकारनं 2 पोलीस अधिकाऱ्यांसह 7 अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे। रेमाल चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्याचं आणि हे चक्रीवादळ संथगतीनं उत्तर आणि ईशान्येला सरकत असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे। कोलकात्यापासून 90 किलोमीटर अंतरावर पूर्वेला हे चक्रीवादळ घोंगावत आहे आणि आसाम आणि मेघालयाच्या दिशेनं जात आहे। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं आज 76 हजारांचा टप्पा ओलांडला, मात्र दिवसअखेर तो कालच्या तुलनेत 20 अंकांची घसरण नोंदवत 75,390 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही सुरुवातीच्या वाढीनंतर दिवसअखेर 25 अंकांची घसरण नोंदवत 22,932 अंकांवर बंद झाला। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।